सूचना या कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. ऑल इंडिया रेडिओ आणि ऍड एजन्सी तज्ज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. धन्यवाद.
गुड मॉर्निंग श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. एस हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध युरोलॉजिस्ट डॉक्टर सुरेश पाटणकर सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
नमस्ते.
त्याचबरोबर त्यांचे सहकारी डॉक्टर गुरुराज पडसळगी सरही आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गुरुराज.
नमस्कार
सर. आपण बोलतोय स्त्रियांच्या मूत्रविकारांबद्दल आणि या मूत्रविकारांची काय काय लक्षणं असतात याबाबत आपण ऑलरेडी आपल्या श्रोत्यांना सांगितलेलं आहे, पण आता मला तुम्हाला असं विचारायचंय की ही लक्षणं एकदा आढळल्यानंतर काय पद्धतीने स्त्रियांनी उपचार केले पाहिजेत, युरोलॉजिस्ट
काय करतात, काय करतात. बरोबर आहे. जेव्हा असे पेशंट्स आमच्याकडे येतात युरोलॉजिस्ट कडे, तर ते काही नेहमीच्या रक्त किंवा युरिनची तपासणी वगैरे करतात.
अच्छा.
त्याच्याचबरोबर अल्ट्रासाऊंड दुर्बिणीचे काही तपास असतात.
बर.
आणि या व्यतिरिक्त युरोडायनॅमिक्स की ज्याच्यामध्ये हे ब्लॅडरचं म्हणजे मूत्राशयाच्या पिशवीचं विसर्जनाची कॅपॅसिटी नियंत्रण प्रेशर ह्याची आपल्याला माहिती घेता येते.
बर.
आणि मग त्यानंतर बऱ्याच वेळा हा आजार औषधांनी बरा होऊ शकतो. त्याच्याबरोबर काही लाईफस्टाईल मॉडिफिकेशन ज्याला आपण म्हणतो त्यांनी कमी होऊ शकतो. आणि काही वेळा त्यासाठी काही शस्त्रक्रिया देखील करावी लागू शकते छोटीशी. त्या संदर्भात आपण मला वाटतं डॉक्टर गुरुराज सरांना विचारूयात
की श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी आणि इतर सर्व प्रकारच्या मूत्रविकारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी किंवा किडनी आणि मूत्रविकारासंबंधी काही प्रश्न असल्यास संपर्क करा 40 वर्षांपासून मूत्रविकार उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांच्या तज्ज्ञ युरोलॉजी टीमच्या एस हॉस्पिटलला एरंडवणे पुणे इथे. संपर्क 020-670-29-100 020-670-29-100 020-670-29-100 एस हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या इन्शुरन्सच्या सेवा उपलब्ध. पाटणकर सर, तुम्ही विचारत होता गुरुराज
की जसं आपण आता काही काय तपास कसं करतो यावर आपण माहिती घेतली, छोट्याशा शस्त्रक्रिया कराव्या लागतात.
अच्छा.
तर मला असं वाटतं गुरुराज सर तुमचं याबद्दल काय मत आहे?
यस सर, मेरा बोलना ये है ये जो भी फीमेल यूरोलॉजी के कंप्लेंट्स है, सिम्टम्स है, वो सब का इलाज हो सकता है.
अच्छा.
सही टाइम पे इलाज लेना है ताकि उसका असर दूसरे ऑर्गन्स पे ना हो करके.
ओके.
फॉर एग्जांपल अभी इन्फेक्शन जो बार बार होता रहता है, रिपीटेड इन्फेक्शन जो हम बोलते हैं,
जी हाँ,
उसका कारण कई हो सकते हैं. वन ऑफ द मोस्ट कॉमन कारण क्या हो सकता है, लघवी मार्ग जो है ना, छोटा होना. वो बहुत बार 50 के उम्र के ऊपर के स्त्रियों में पाया जाता है.
अच्छा.
हार्मोनल डेफिशिएंसी बोल सकते हैं हम.
ओके.
हाँ, उसके कारण हो सकता है.
ओके.
उसका इलाज बहुत ही छोटा सा एक सर्जरी रहता है.
अच्छा.
हाँ, सिर्फ मार्ग को बड़ा कर दिया.
ओके.
थोड़ा डायलेट कर दिया.
हाँ, हाँ, हाँ.
तो उसका इलाज हो जाता है. कई बार बहुत बार वो रिपीट होने के कारण स्ट्रिक्चर जो बोलते है ना वो हो गया.
हाँ.
तो उसका एक बड़ा सर्जरी यूरेथ्रोप्लास्टी कर सकते हैं.
ओके.
जो भी हो इलाज हो सकता है.
हुँ.
और उसके बाद सिम्टम्स कम हो जाते हैं.
ओके.
यस. और दूसरा इनकॉन्टिनेंस जो बोलते हैं हम.
हुँ.
उसका कई कारण है. मोस्ट कॉमन सबसे सामान्य कारण क्या हो सकता है,
जी,
ऑर्गन प्रोलैप्स बोलते हैं हम.
इसका मतलब?
हाँ,
याला मराठी मध्ये
यस
अंग बाहेर येणे असा एक आपण शब्द वापरतो.
अच्छा.
की ज्यामध्ये गर्भाशय आणि योनी मार्ग सैल पडल्यामुळे गुह्यांग म्हणतो आपण ते बाहेर येते, अंग बाहेर येणे हा शब्द आपण वापरला जातो.
और ये जो जब भी स्त्रियों के अंग बाहर आते नीचे आते उसके कारण हार्मोनल डेफिशिएंसी या फिर गर्भ के प्रसव के टाइम पे डैमेज होना.
ओके.
हाँ, या फिर बार बार स्ट्रेस लेना उसके कारण हो सकता है.
अच्छा.
और इसका इलाज सिर्फ सर्जरी होता है. सर्जरी से पहले शस्त्रक्रिया के से पहले हम बहुत सारे लाइफ स्टाइल मॉडिफिकेशन जो बोलते हैं ना, हाँ, जो व्यायाम करके करना.
हाँ.
हार्मोनल डेफिशिएंसी है तो उसको रिप्लेस करना. ये सब करके बाद में सर्जरी करवाया तो उसका इलाज 100% हो सकता है.
ओके.
यस.
श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी आणि इतर सर्व प्रकारच्या मूत्रविकारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी किंवा किडनी आणि मूत्रविकारासंबंधी काही प्रश्न असल्यास संपर्क करा 40 वर्षांपासून मूत्रविकार उपचारांसाठी प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर सुरेश पाटणकर आणि त्यांच्या तज्ज्ञ युरोलॉजी टीमच्या एस हॉस्पिटलला एरंडवणे पुणे इथे. संपर्क 020-670-29-100 020-670-29-100 020-670-29-100 एस हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या इन्शुरन्सच्या सेवा उपलब्ध. पुन्हा भेटूयात. एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
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 संकल्पना आणि निर्मिती अमेय जोगळेकर.